रोमकरस पत्र याचा पहिला अध्याय प्रेषित होण्यास बोलवलेला येशू ख्रिस्ताचा दास देवाच्या सुवार्थेसाठी वेगळा केलेला पौल याचकडून देवाने सुवार्थेविषयी आपल्या संदेशाद्वारे पवित्र शास्त्रलेखात अगोदरच अभिवचन दिले होते. ती सुवार्ता त्याचा पुत्र येशू आपला प्रभू ह्याच्याविषयी आहे, जो देहासंबंधाने दाविदाच्या वंशात जन्मास आला व पवित्रेच्या आत्म्याच्या दृष्टीप्रमाणे मरण पावलेल्यातून पुन्हा उठण्याने तो सामर्थ्याने देवाचा पुत्र ठरवला गेला. तो येशू ख्रिस्त आपला प्रभू आहे. त्याच्याद्वारे आम्हास कृपा व प्रेषितपण ही मिळाली आहेत, यासाठी की सर्व राष्ट्रात त्याच्या नावाकरता विश्वासाचे आज्ञापालन केले जावे. त्यापैकी तुम्हीही येशू ख्रिस्ताचे होण्यास बोलवलेले आहात. रोम मधील तुम्हा सर्वास देवाच्या प्रियास पवित्रजन होण्यास बोलवलेल्यास देव आपला पिता व आपला प्रभू येशू ख्रिस्त याचकडून तुम्हास कृपा व शांती मिळत राहो. मी तुमच्यातल्या सर्वासाठी प्रथम येशू ख्रिस्ताच्या द्वारे माझ्या देवाचे उपकार मानतो, कारण तुमचा विश्वास जगजाहीर होत आहे. मी ज्याच्या पुत्राच्या सुवार्थेत माझ्या आत्म्याने ज्याची सेवा करीत आहे तो देव माझा साक्षी आहे की मी निरंतर माझ्या प्रार्थनेत तुमची आठवण करतो आणि अशी विनवणी करतो की आता शेवटी शक्यतो देवाच्या इच्छेने तुमच्याकडे माझे येणे व्हावे म्हणून माझा मार्ग मोकळा व्हावा, कारण तुम्ही स्थिर व्हावे म्हणून तुम्हास काही आत्मिक कृपादाने द्यावी यासाठी मी तुम्हास भेटण्यास उत्कंठित आहे. म्हणजे आपल्या एकमेकांना तुमच्या व माझ्या विश्वासाने मला तुमच्याबरोबर उत्तेजन मिळावे. बंधूनो, मला जसे इतर परराष्ट्रीयात फळ मिळाले तसे तुमच्यात काही फळ मिळावे म्हणून मी तुमच्याकडे यावे असे पुष्कळदा योजले होते, पण आत्तापर्यंत अडथळे आले. याविषयी तुम्ही अज्ञान असावे अशी माझी इच्छा नाही. मी ग्रीक व बर्बर, ज्ञानी व अज्ञानी यांचा देणेकरी आहे, म्हणून मी माझ्याकडून रोममधील तुम्हासही सुवार्ता सांगण्यास उत्सुक आहे, कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे, प्रथम यहुद्याला आणि ग्रीकालाही, कारण तिच्याद्वारे देवाचे नीतिमत्व विश्वासाने विश्वासासाठी प्रगट होते, कारण असा शास्त्रलेख आहे की नीतिमान विश्वासाने जगेल. वास्तविक जी माणसे अभक्ती सत्य दाबतात अशा लोकांच्या अनितीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रगट होतो, कारण देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते, कारण देवाने स्वतः त्यांना ते प्रगट केले आहे. कारण जगाच्या उत्पत्तीपासून करण्यात आलेल्या गोष्टीवरून त्याचे सर्व काळचे सामर्थ्य व देवपण या त्याच्या अदृश्य गोष्टी समजत असल्याने स्पष्ट दिसतात, म्हणून त्यांना काही सबब नाही. कारण त्यांनी देवाला ओळखले असता त्यांनी त्याचे देव म्हणून गौरव केले नाही किंवा उपकार मानले नाहीत, पण ते स्वतःच्या कल्पनात विचारहीन झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकारमय झाले. स्वतःला ज्ञानी म्हणता म्हणता ते मूर्ख बनले आणि अविनाशी देवाच्या गौरवाऐवजी त्यांनी नाशिवंत मनुष्य तसेच पक्षी आणि चतुष्पाद पशु व सरपटणारे प्राणी यांच्या स्वरूपाची प्रतिमा केली, म्हणून त्यांना आपल्या शरीराचा त्यांचा त्यांच्यातच दुरुपयोग करण्यास देवाने देखील त्यांना त्यांच्या अंतकरणातील वासनाद्वारे अमंगळपणाच्या स्वाधीन केले. त्यांनी देवाच्या सत्याच्या ऐवजी असत्य घेतले आणि निर्माणकर्त्याच्या जागी निर्मितीची उपासना व सेवा केली. तो निर्माणकर्ता तर युगानयुग धन्यवादित देव आहे, आमेन. या कारणामुळे देवाने त्यांना दुर्वासनाच्या स्वाधीन केले, कारण त्यांच्या स्त्रियांनीही आपला नैसर्गिक उपभोग सोडून अनैसर्गिक प्रकार स्वीकारले आणि तसेच पुरुषांनीही स्त्रियांचा नैसर्गिक उपभोग सोडून ते आपल्या वासनात एकमेकाविषयी कामसंतप्त होऊन पुरुषांनी पुरुषाशी अयोग्य कर्म केले आणि त्यांनी आपल्या संभ्रमाचे योग्य प्रतिफळ आपल्याटाई भोगले आणि त्यांना देवाला स्मरणात ठेवणेही न आवडल्यामुळे देवाने त्यांना अनुचित गोष्टी करीत राहण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले. ते सर्व प्रकारच्या अनितीने, दुष्टतेने, लोभाने आणि कुवृत्तीने भरलेले असून मत्सर, खून, कलह, कपट, दुष्टभाव यांनी पूर्ण भरलेले, कानगोष्टी करणारे, निंदक, देवदृष्टे, टवाळखोर, गर्विष्ठ, प्रौढी मिरवणारे, वाईट गोष्टी शोधून काढणारे, आई वडिलांचा अवमान करणारे, निर्बुद्ध वचनभ करणारे, दयाहीन व निर्दय झाले आणि या गोष्टी करणारे मरणाच्या शिक्षेस पात्र आहेत हा देवाचा न्याय त्यांना कळत असून ते त्या करतात. एवढेच केवळ नाही, पण अशा गोष्टी करणाऱ्यांना ते संमतीही देतात. रोमकरासपत्र याचा 10वा अध्याय. बंधूनो, त्यांचे तारण व्हावे ही माझ्या मनाची कळकळीची इच्छा व माझी त्यांच्याकरिता देवाजवळ विनंती आहे, कारण त्यांच्याविषयी मी साक्ष देतो की त्यांना देवाविषयी ईर्ष्या आहे, पण ती ज्ञानामुळे नाही, कारण ते देवाच्या नीतिमत्वाविषयी अज्ञानी असता आणि स्वतःचे नीतिमत्व प्रस्थापित करू पाहत असता ते देवाच्या नीतिमत्वाला वश झाले नाहीत. कारण ख्रिस्त हा विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला नीतिमत्वासाठी नियमशास्त्राचा शेवट आहे, कारण नियमशास्त्राने प्राप्त होणाऱ्या नीतिमत्वाविषयी मोशे लिहितो की जो मनुष्य ते आचरतो तो त्याद्वारे जगेल, पण विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्व असे म्हणते की तू आपल्या मनात म्हणू नकोस की स्वर्गात कोण चढेल म्हणजे ख्रिस्ताला खाली आणण्यास, किंवा मृत्यूलोकात कोण उतरेल म्हणजे ख्रिस्ताला मरण पावलेल्यामधून वर आणण्यास. पण ते काय म्हणते, ते वचन तुझ्याजवळ, ते तुझ्या मुखात व तुझ्या अंतकरणात आहे. म्हणजे आम्ही ज्याची घोषणा करतो ते विश्वासाचे वचन हे आहे, कारण येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्यास मरण पावलेल्यामधून उठवले असा आपल्या अंतकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कारण जो अंतकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. म्हणून शास्त्रलेख म्हणतो की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही. यहुदी व यहलेनी यांच्यात फरक नाही, कारण तोच प्रभू सर्वावर असून जे त्याचा दावा करतात त्या सर्वासाठी तो संपन्न आहे. कारण जो कोणी प्रभूच्या नावाचा दावा करील त्याचे तारण होईल. मग ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा ते कसा दावा करतील, आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते कसा विश्वास ठेवतील, आणि घोषणा करणाऱ्याशिवाय ते कसे ऐकतील, आणि त्यांना पाठवल्याशिवाय ते कशी घोषणा करतील. कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की जे चांगल्या गोष्टीची सुवार्थ सांगतात त्यांचे पाय किती सुंदर आहेत, पण सर्वांनी सुवार्थेचे आज्ञापालन केले नाही. कारण यशया म्हणतो की प्रभू आमच्याकडून ऐकेल त्यावर कोणी विश्वास ठेवला आहे, तर मग ऐकण्यामुळे विश्वास होतो आणि ख्रिस्ताच्या वचनामुळे ऐकणे होते. पण मी म्हणतो की त्याने ऐकले नव्हते काय, हो खचित ऐकले. सर्व पृथ्वीवर त्यांचा आवाज आणि जगाच्या टोकापर्यंत त्यांचे शब्द पोचले आहेत. पण मी म्हणतो की इस्रायलाला कळले नव्हते काय. प्रथम मोशे म्हणतो जे राष्ट्र नाही त्यांच्याकडून मी तुम्हास ईर्षेत चढवीन, एका निर्बुद्ध राष्ट्राकडून मी तुम्हास चेतवीन. पण यशया फार धीटवून म्हणतो की ज्यांनी माझा शोध केला नाही त्यांना मी सापडलो आहे, ज्यांनी माझ्याविषयी विचारले नाही त्यांना प्राप्त झालो आहे. पण इस्रायलाविषयी तो म्हणतो मी एका अवमान करणाऱ्या आणि उलटून बोलणाऱ्या प्रजेपुढे दिवसभर माझे हात पसरले. रोमकरासपत्र याचा 11वा अध्याय. तर मी म्हणतो की देवाने आपल्या लोकास नाकारले आहे काय, कधीच नाही. कारण मीही इस्रायली आहे, अब्रामाच्या संतानातला, बन्यामिनाच्या वंशातला आहे. देवाला पूर्वीपासून माहीत असलेल्या त्याच्या प्रजेला त्याने नाकारले नाही. शास्त्रलेख एलियाविषयी काय म्हणतो हे तुम्ही जाणत नाही काय. तो देवाजवळ इस्रायलाविरुद्ध अशी विनंती करतो की प्रभू त्यांनी तुझ्या संदेष्ट्यांना मारले आहे आणि तुझ्या वेद्या खणून पाडल्या आहेत आणि मी एकटा राहिलो आहे आणि ते माझ्या जीवावर टपले आहेत. पण देवाचे उत्तर त्यास काय मिळाले, ज्यांनी बाळाच्या मूर्तीपुढे गुडघा टेकला नाही असे 7,000 लोक मी माझ्यासाठी राखले आहेत. मग त्याचप्रमाणे या चालू काळातही त्या कृपेच्या निवडीप्रमाणे एक अवशेष आहे, आणि जर कृपेने आहे तर कृतीवरून नाही, तसे असेल तर कृपाही कृपा होत नाही. मग काय, इस्रायल जे मिळवू पाहत आहे ते त्यास मिळाले नाही, पण निवडल्यांना ते मिळाले आणि बाकी आंधळे केले गेले. कारण नियमशास्त्रात असे लिहिले आहे की देवाने त्यांना या दिवसापर्यंत सुस्तीचा आत्मा दिला आहे, त्यांनी पाहू नये असे डोळे आणि त्यांनी ऐकू नये असे कान दिले आहेत. त्याचप्रमाणे दावीद म्हणतो की त्यांचे मेज हे त्यांच्यासाठी जाळे व सापळा आणि अडथळा व प्रतिफळ हो, त्यांनी पाहू नये म्हणून त्यांचे डोळे अंधकारमय होत आणि तू त्यांची पाठ सतत वाकव. मग मी विचारतो की इस्रायलाने पडावे म्हणून त्यांना अडकळण आहे काय, तसे न हो, पण त्यांच्या पडण्यामुळे त्यांना ईर्ष्येत चढवण्यास तारण परराष्ट्राकडे आले आहे. आता त्यांचा अपराध हे जर जगाचे धन झाले आणि त्यांचे कमी होणे जर परराष्ट्रीयांचे धन झाले तर त्यांचा भरणा होणे हे त्याहून किती अधिक होईल. पण तुम्ही जे परराष्ट्रीय आहात त्या तुमच्याशी मी बोलत आहे, ज्या अर्थी मी परराष्ट्रीयांचा प्रेषित आहे त्या अर्थी मी माझ्या सेवेचा गौरव करतो. यहुदी म्हणजे माझ्या देहाचे आहेत, त्यांना मी शक्य त्याद्वारे ईर्ष्येत चढवून त्यांच्यामधील काहींचे तारण करावे. कारण त्यांचा त्याग म्हणजे जगाचे समेट आहे, तर त्यांचा स्वीकार म्हणजे मृतातून जीवन नाही काय. कारण पहिला उंडा जर पवित्र आहे तर तसाच सगळा गोळा आहे, आणि मूळ जर पवित्र आहे तर तसेच फाटे आहेत. आणि जैतुनाचे काही फाटे जर तोडले गेले आणि तू रानटी जैतून असता त्यामध्ये कलम करून जोडला गेलास आणि तू त्या जैतुनाच्या पौष्टिकतेचा मुळात जर सहभागी झालास तर त्या फाट्याविरुद्ध अभिमान मिरवू नकोस. आणि जरी अभिमान मिरवलास तरी तू मुळाला उचललेले नसून मुळाने तुला उचलले आहे. मग तू म्हणशील की मला कलम करून जोडण्यासाठी ते फाटे तोडले गेले. बरे, ते अविश्वासामुळे तोडले गेले आणि तू विश्वासामुळे स्थिर आहेस, यात मोठेपणा मानू नकोस, पण भीती बाळग. कारण जर देवाने मूळच्या फाट्यांची गय केली नाही तर तो तुझीही गय करणार नाही. तर तू देवाची दया आणि छाटणी बघ, जे पडले त्यांच्यावर छाटणी, पण तू जर दयेत राहिलास तर तुझ्यावर दया, नाहीतर तूही छाटला जाशील. आणि ते जर अविश्वासात राहिले नाही तर तेही कलम करून जोडले जातील, कारण देव त्यांना पुन्हा कलम करून जोडण्यास समर्थ आहे. कारण तुला मूळच्या रानटी जैतुनातून कापून जर निसर्गाविरुद्ध चांगल्या जैतुनाला कलम करून जोडले आहे तर जे नैसर्गिक फाटे आहेत ते किती विशेष करून आपल्या मूळच्या जैतुनाला कलम करून जोडले जातील. बंधूंनो, तुम्ही स्वतःला समजते तेवढ्या शहाणे होऊ नये, म्हणून माझी इच्छा नाही की तुम्ही या रहस्याविषयी अज्ञान असावे. ते असे की परजनांचा भरणा आत येईपर्यंत इस्रायलात काही अंशी आंधळेपण उद्भवले आहे आणि सर्व इस्रायल अशा प्रकारे तारले जाईल. कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की शिवनापासून उद्धारक येईल आणि याकोबातून अभक्ती घालवील आणि मी त्यांची पापे दूर करेन. तेव्हा माझा त्यांच्याबरोबर हा करार होईल. ते सुवार्थेच्या बाबतीत तुमच्यामुळे वैरी आहेत, पण ते दैवी निवडीच्या बाबतीत पूर्वजामुळे प्रिय आहेत. कारण देवाची कृपादाने व पाचारण अपरिवर्तनीय असतात. कारण ज्याप्रमाणे पूर्वी तुम्ही देवाचा अवमान करीत होता, पण आता इस्रायलाच्या आज्ञाभंगामुळे तुमच्यावर दया केली गेली आहे, त्याचप्रमाणे आता तेही अवमान करीत आहेत. म्हणजे तुमच्यावरील दयेच्या द्वारे त्यांच्यावर दया केली जावी. कारण देवाने सर्वावर दया करावी म्हणून सर्वांना आज्ञाभंगात एकत्र कोंडले आहे. आहा हा, देवाच्या सुज्ञतेची व ज्ञानाच्या धनाची खोली किती, त्याचे न्याय किती अतर्क आहेत आणि त्याचे मार्ग किती अलक्ष आहेत, असे नियमशास्त्रात लिहिले आहे. कारण प्रभूचे मन कोणी ओळखले आहे, किंवा त्याचा सल्लागार कोण होता, किंवा कोणी त्यास आधी दिले आणि ते त्यास परत दिले जाईल. कारण सर्व गोष्टी त्याच्याकडून त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी आहेत. त्यास युगानुग गौरव असो, आमेन. रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय. म्हणून बंधूनो, देवाची दया स्मरून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आपली शरीरे पवित्र व देवाला संतोष देणारी जिवंत ग्रहणीय यज्ञ म्हणून सादर करावीत. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे आणि या जगाशी समरूप होऊ नका, पण तुमच्या मनाच्या नवीनीकरणाने तुमचे रूपांतर होऊन द्या. म्हणजे देवाची उत्तम व त्यास संतोष देणारी परिपूर्ण इच्छा काय आहे ती तुम्ही ओळखावी. कारण मला दिलेल्या कृपेच्या योगे मी तुमच्यातील प्रत्येक जणाला असे सांगतो की त्याने स्वतःला जसे मानावे त्याहून अधिक मोठे मानू नये, पण प्रत्येक जणाला देवाने दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार त्याने समंजसपणे स्वतःला मानावे. कारण आपल्याला एका शरीरात जसे पुष्कळ अवयव आहेत आणि सर्व अवयवाचे काम एक नाही, तसे आपण पुष्कळ असून ख्रिस्तात एक शरीर आहोत आणि आपण एकमेकाचे अवयव आहोत. पण आपल्याला पुरवलेल्या कृपेप्रमाणे आपल्याला वेगवेगळी कृपादाने आहेत. जर ते परमेश्वराचा संदेश देणे असेल तर ते विश्वासाच्या परिमाणानुसार आपण संदेश द्यावेत. सेवा असेल तर ती सेवा करण्यात तत्पर राहावे. जो शिक्षण देतो त्याने शिक्षण देण्यात, किंवा बोध करतो त्याने बोध करण्यात तत्पर राहावे. जो दान देतो त्याने औदार्याने द्यावे. जो कारभार चालवतो त्याने तत्परतेने कारभार चालवावा. जो दया करतो त्याने संतोषाने दया करावी. प्रीती निष्कपट असावी, वाईटापासून दूर राहा, चांगल्याला बिलगुण राहा. बंधू प्रेमात एकमेकाशी सहनशील, मनात एकमेकांना अधिक मानणारे, कामात आळशीने होत आत्म्यात उत्तेजित होऊन प्रभूची सेवा करणारे व्हा. आशेत आनंद करणारे, संकटात धीर धरणारे, प्रार्थनेत ठाम राहणारे, पवित्र जनांच्या गरजेसाठी भागी देणारे, आतिथ्यात पुढे जाणारे असे व्हा. जे तुमचा छळ करतात त्यांना आशीर्वाद द्या. आशीर्वाद द्या, शाप देऊ नका. आनंद करणाऱ्याबरोबर आनंद करा आणि रडणाऱ्याबरोबर रडा. एकमेकाशी एक मनाचे व्हा. उंच गोष्टीवर मन ठेवू नका, पण दीन अवस्थेत असलेल्याकडे ओढले जा. स्वतःला समजते तेवढ्या शहाणे होऊ नका. वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व लोकांच्या दृष्टीपुढे चांगल्या गोष्टीवर लक्ष ठेवा. शक्य असल्यास सर्व लोकांशी तुम्ही आपल्याकडून शांतीने राहा. प्रियानो, तुम्ही स्वतः सूड घेऊ नका, पण क्रोधाला वाव द्या. कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन असे परमेश्वर म्हणतो. पण तुझा वैरी भुकेला असेल तर त्यास खायला दे, तो तानेल असेल तर त्यास प्यायला दे. कारण असे करण्यात तू त्याच्या डोक्यावर विस्तवातल्या इंगळांची रास करशील. वाईटाने जिंकला जाऊ नकोस, पण बऱ्याने वाईटाला जिंक. रोमकरास पत्र याचा 13वा अध्याय. प्रत्येक मनुष्याने आपल्यावर असलेल्या अधिकाराच्या अधीन राहावे. कारण देवाकडून नाही असा अधिकार नाही, आणि जे आहे ते देवाकडून नेमलेले आहेत. म्हणून जो अधिकाराला विरोध करतो तो देवाच्या योजनेला विरोध करतो, आणि जे प्रतिकार करतील ते स्वतःवर दोष आणवतील. कारण चांगल्या कामात अधिकाऱ्यांची भीती नाही, पण वाईट कामात असते. मग तुला अधिकाऱ्यांची भीती वाटू नये अशी तुझी इच्छा आहे काय? चांगले ते कर आणि तुला त्यांच्याकडून प्रशंसा मिळेल. कारण तुझ्या चांगल्यासाठी तो देवाचा सेवक आहे. पण तू जर वाईट करीत असलास तर भय धर, कारण तो विनाकारण तलवार धरीत नाही. कारण तो वाईट करणाऱ्याविरुद्ध क्रोध व्यक्त करण्यास सूड घेणारा देवाचा सेवक आहे. म्हणून तुम्ही केवळ क्रोधासाठी नाही, पण तसेच विवेकासाठी अधीन राहणे अगत्य आहे. या कारणास्तव तुम्ही करही देता, कारण याच गोष्टीत ठाम राहणारे ते देवाचे सेवक आहेत. म्हणून सर्वांना त्यांचे देणे द्या. ज्याला कर त्यास कर, ज्याला जकात त्यास जकात, ज्याला आदर त्यास आदर, ज्याला मान त्यास मान. तुम्ही एकमेकावर प्रीती करावी, याशिवाय कोणाचे देणेकरी असू नका. कारण जो दुसऱ्यावर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्ण केले आहे. कारण व्यभिचार करू नको, खून करू नको, चोरी करू नको, लोभ धरू नको, आणि अशी दुसरी कोणतीही आज्ञा असेल तर तू जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, या एका वचनात ती सामावलेली आहे. प्रीती आपल्या शेजाऱ्याचे काही वाईट करीत नाही, म्हणून प्रीती ही नियमशास्त्राची परिपूर्ती आहे. आणि हे आत्ताच समय ओळखून करा, कारण आत्ताच तुमची झोपेतून उठण्याची घटका आली आहे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा आता आपले तारण अधिक जवळ आले आहे. रात्र सरत आली असून दिवस जवळ आला आहे, म्हणून आपण अंधारातली कामे टाकून प्रकाशातील शस्त्र सामग्री परिधान करूया. दिवसा शोभेल असे चालूया. दंगलीत व धुंदीत किंवा अमंगळपणात, कामातुरपणात किंवा कलहात व ईर्षेत राहू नये. तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्त परिधान करा आणि देह वाचण्यासाठी काही तरतूद करू नका. रोमकरासपत्र याचा 14वा अध्याय. जो विश्वासात दुर्बळ आहे त्याचा स्वीकार करा, पण त्याच्या मतभेदाविषयी वाद करण्यास नाही. कोणी असा विश्वास ठेवतो की आपण सर्व काही खावे, दुसरा कोणी जो दुर्बळ आहे तो भाजीपाला खातो. जो खातो त्याने न खाणाऱ्यास तुच्छ लेखू नये, आणि जो खात नाही त्याने खाणाऱ्यास दोष लावू नये, कारण देवाने त्याचा स्वीकार केला आहे. दुसऱ्याच्या नोकराला दोष लावणारा तू कोण आहेस? तो आपल्या धन्यापुढे उभा राहील किंवा पडेल? हो, तो स्थिर केला जाईल, कारण धनी त्या स्थिर करण्यास समर्थ आहे. आणि कोणी एखादा दिवस दुसऱ्या दिवसाहून अधिक मानतो, दुसरा कोणी सगळे दिवस सारखे मानतो? प्रत्येक मनुष्याने स्वतःच्या मनात पूर्ण खात्री होऊ द्यावी. जो दिवस मानतो त्याने प्रभूसाठी मानावे, आणि जो खातो तो सुद्धा प्रभूसाठी खातो, कारण तो देवाचे उपकार मानतो. त्याचप्रमाणे जो खात नाही तो प्रभूसाठी खात नाही आणि देवाचे उपकार मानतो. कारण आपल्यातला कोणीही स्वतःकरता जगत नाही व कोणीही स्वतःकरता मरत नाही. कारण आपण जगलो तरी प्रभूकरता जगतो, आणि आपण मरण पावलो तरी प्रभूकरता मरतो. म्हणून आपण जगलो किंवा मरण पावलो तरी प्रभूचे आहोत. कारण ख्रिस्त मरण पावला आणि पुन्हा जिवंत झाला तो ह्यासाठी की त्याने मृतांचा व जिवंताची प्रभू असावे. मग तो आपल्या बंधूला दोष का लावतोस? तो आपल्या बंधूला तुच्छ का लेखतोस? कारण आपण सगळेजण देवाच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत. कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की प्रभू म्हणतो, मी जिवंत आहे म्हणून प्रत्येक गुडघा मला नमन करेल आणि प्रत्येक जीभ देवाचे स्तवन करेल. तर मग आपल्यातला प्रत्येक जण देवाला आपापला हिशोब देईल. तर आपण यापुढे एकमेकांना दोष लावू नये, पण असे ठरवू की कोणीही आपल्या बंधूच्या मार्गात अडखळण किंवा पडण्यास कारण होईल असे काही ठेवू नये. मी जाणतो व प्रभू येशूमुळे मी मानतो की कोणतीही गोष्ट मूळची अशुद्ध नाही, पण जो कोणी कोणतीही गोष्ट अशुद्ध मानतो त्यास ती अशुद्ध आहे. पण जर तुझा बंधू तुझ्या अन्नामुळे दुःखी होतो तर तू आता प्रीतीस अनुसरण चालत नाहीस असे झाले. ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला त्याचा तुझ्या अन्नामुळे तू नाश करू नकोस. म्हणून तुम्ही जे चांगले स्वीकारले त्याची निंदा होऊ देऊ नका. कारण खाणे किंवा पिणे ह्या देवाचे राज्य नाही, पण नीतिमत्व, शांती व पवित्र आत्म्यातील आनंद ह्यात आहे. कारण जो ह्याप्रमाणे ख्रिस्ताची सेवा करतो तो देवाला स्वीकार्य व मनुष्याने स्वीकृत केलेला होतो. तर आपण ज्या गोष्टी शांतीसाठी व एकमेकाच्या उभारणीसाठी उपयोगी आहोत त्याच्या मागे लागूया. अन्नाकरता देवाचे काम तू नष्ट करू नकोस. सर्व गोष्टी खरोखर खाण्यायोग्य आहेत, पण जो मनुष्य दुसऱ्याला अडकळण करून खातो त्यास ते वाईट आहे. मांस न खाणे किंवा द्राक्षरस न पिणे किंवा तुझ्या बंधूला ज्यामुळे अडकळण होते असे काही न करणे चांगले आहे. तुझ्यात विश्वास आहे तो तू देवासमोर आपल्या जवळ बाळग. जो स्वतः पसंत केलेल्या गोष्टी स्वतःला दोषी ठरवित नाही तो धन्य होय. पण जो मनुष्य संशय धरतो त्याने खाल्ले तर तो दोषी ठरतो, कारण ते विश्वासाने खाल्लेले नाही. कारण जे विश्वासाने केलेले नाही ते पाप आहे. रोमकरासपत्र अध्याय 15. म्हणून आपण सशक्ताने जे अशक्त आहे त्यांच्या अशक्तपणाचा भार व्हावा आणि स्वतःला संतुष्ट करू नये. आपल्यामधील प्रत्येक जणाने शेजाऱ्याला जे चांगले असेल त्यामध्ये त्याच्या उभारणीसाठी संतुष्ट करावे. कारण ख्रिस्तानेही स्वतःला संतुष्ट केले नाही, पण तुझी निंदा करणाऱ्याची सर्व निंदा माझ्यावर आली हे नियमशास्त्रात लिहिले आहे तसे होऊन दिले. कारण ज्या गोष्टी पूर्वी लिहिण्यात आल्या त्या आपल्या शिक्षणासाठी लिहिण्यात आल्या, म्हणजे आपण धीराने व शास्त्रलेखाकडून मिळणाऱ्या उत्तेजनाने आशा धरावी. आता जो धीर व उत्तेजन देतो तो देव तुम्हास असे देव की तुम्ही ख्रिस्त येशूप्रमाणे एकमेकाशी एक मनाचे व्हावे. म्हणजे जो आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव आणि पिता आहे त्याचे तुम्ही एक मनाने एक मुखाने गौरव करावे. म्हणून देवाच्या गौरवाकरता जसा ख्रिस्तानेही आपला स्वीकार केला तसाच तुम्ही एकमेकांचा स्वीकार करा. कारण मी म्हणतो की ख्रिस्त देवाच्या सत्याकरता सुंता झालेल्यांचा सेवक झाला, म्हणजे पूर्वजांना दिलेल्या त्याच्या वचनाचे त्याने त्यांना प्रमाण द्यावे आणि देवाच्या दयेकरता परराष्ट्रीय त्याचे गौरव करावे. कारण असे नियमशास्त्रात लिहिले आहे की म्हणून मी राष्ट्रात तुझी स्तुती करीन आणि तुझ्या नावाची स्तोत्रे गाईन. आणि पुन्हा तो म्हणतो की अहो परराष्ट्रानो, त्याच्या प्रजेबरोबर आनंद करा. आणि पुन्हा सर्व परराष्ट्रानो, परमेश्वराचे स्तवन करा, सर्व लोक त्याची स्तुती करोत. आणि पुन्हा यशया म्हणतो की यशयाला अंकुर फुटेल आणि जो परराष्ट्रीयवर अधिकार करण्यास उभा राहील त्याच्यावर परराष्ट्रीय आशा ठेवतील. आणि आता आशेचा देव तुम्हास तुमच्या विश्वासाद्वारे आनंदाने व शांतीने भरो, म्हणजे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्ही आशेत वाढत जावे. आणि माझ्या बंधूंनो, तुमच्याविषयी मीही स्वतः मानतो की तुम्ही स्वतः सदिच्छेने पूर्ण सर्व प्रकारच्या ज्ञानाने भरलेले व एकमेकास बोध करण्यास समर्थ आहात. पण मी तुम्हास आठवण द्यावी म्हणून तुम्हास काही ठिकाणी अधिक धैर्याने लिहिले आहे, कारण मला देवाने पुरवलेल्या कृपेमुळे मी तुम्हास लिहिले आहे. ती कृपा ह्यासाठी आहे की तिच्या योगे मी परराष्ट्रीयासाठी देवाच्या सुवार्थेचे याजकपण करणारा येशू ख्रिस्ताचा सेवक व्हावे. म्हणजे परराष्ट्रीय हे अर्पण पवित्र आत्म्याकडून पवित्र केले जाऊन मान्य व्हावे म्हणून मला देवाविषयीच्या गोष्टीत ख्रिस्त येशूच्याद्वारे अभिमानाला कारण आहे. कारण परराष्ट्रीयांना आज्ञांकित करावे म्हणून ख्रिस्ताने माझ्याकडून घडवले नाही असे शब्दाने आणि कृतीने काही सांगायला मी धजणार नाही. चिन्हांच्या व अद्भुतांच्या सामर्थ्याने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने अशा प्रकारे मी येरुसलेम शहरापासून सभोवताली इलुरिकम प्रांतापर्यंत ख्रिस्ताची सुवार्ता पसरवली आहे. पण दुसऱ्याच्या पायावर बांधणारा होऊ नये म्हणून ख्रिस्ताचे नाव जेथे घेतले जात नव्हते अशा ठिकाणी मी सुवार्ता सांगण्यात झटलो. म्हणजे शास्त्रलेखात लिहिल्याप्रमाणे, ज्यांना त्याच्याविषयी सांगण्यात आले नव्हते ते लोक पाहतील आणि ज्याने ऐकले नव्हते त्यांना समजेल. आणि म्हणून तुमच्याकडे येण्यामध्ये मला पुष्कळ अडथळा आला, पण आता या भागात काही वाव न राहिल्यामुळे व तुमच्याकडे यावी अशी इतक्या पुष्कळ वर्षापासून माझी उत्कंठ असल्यामुळे मी स्पेन देशाकडे प्रवास करीन तेव्हा तुमच्याकडे येईन. कारण मी अशी आशा करतो की मी तिकडे जाताना तुम्हास भेटेन आणि तुमच्यात आधी थोडा तृप्त झाल्यावर तुम्ही तिकडे पोचते करावे. पण पवित्र जनांची सेवा करण्यास मी आता येरुसलेम शहरात जात आहे, कारण मासेदोनियाला व आकियाला हे बरे वाटले की येरुसलेम शहरात राहत असलेल्या पवित्र जना जे गरीब आहेत त्यांच्यासाठी काही भागी करावी. हे खरोखर त्यांना बरे वाटले आणि ते त्यांचे ऋणी आहेत, कारण त्यांच्या आत्मिक गोष्टी जर परराष्ट्रीय भागीदार झाले आहेत तर देही गोष्टी त्यांची सेवा करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. म्हणून मी हे पुरे केल्यावर हे पीक त्यांना शिक्का मारून देऊन तुमच्या बाजूकडून स्पेनला जाईन. आणि माझी खात्री आहे की मी तुमच्याकडे येईन तेव्हा मी ख्रिस्ताच्या आशीर्वादाचा भार घेऊन येईन. पण मी आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याकरता व आत्म्याची प्रीतीकरिता बंधूनो तुम्हास विनंती करतो की माझ्या लढ्यात तुम्ही माझ्याकरता देवाला प्रार्थना करण्यात माझे साथीदार व्हा. म्हणजे यहुदिया जे अवमान करणारे लोक आहेत त्यांच्या हातून माझी सुटका व्हावी आणि येरुसलेमसाठी जी माझी सेवा आहे ती तेथील पवित्र जनास मान्य व्हावी. म्हणजे देवाच्या इच्छेने मी आनंदाने तुमच्याकडे यावे व तुमच्या सहवासात पुन्हा उत्तेजित व्हावे. आता शांतीचा देव तुम्हा सर्वांबरोबर असो, आमेन. रोमकरासपत्र अध्याय 16. आता किक्रिया शहरातील असलेल्या मंडळीची सेविका आपली बहीण फिबी हिची मी तुम्हा शिफारस करतो की तुम्ही पवित्र जनास शोभेल असे तिचे प्रभूमध्ये स्वागत करा आणि तिच्या ज्या कामात तुमची गरज लागेल त्यामध्ये तिचे सहाय्यक व्हा. कारण ती स्वतः पुष्कळांना व मलाही सहाय्यक झाली आहे. ख्रिस्त येशूमध्ये माझे जोडीदार कामकरी प्रिस्का व अकिल्ला यांना सलाम द्या. यांनी माझ्या जीवासाठी आपला जीव धोक्यात घातला आणि मीच एकटा त्यांचे उपकार मानतो असे नाही, पण परराष्ट्रीयातील सर्व मंडळ्या त्यांचे उपकार मानतात. त्याचप्रमाणे त्यांच्या घरात जमणाऱ्या मंडळीलाही सलाम द्या आणि माझ्या प्रिय अपैनतला सलाम द्या. तो ख्रिस्तासाठी आशियाचे प्रथम फळ आहे. मरियेला सलाम द्या, तिने तुमच्यासाठी पुष्कळ कष्ट केले आहेत. माझे आप्त व जोडीदार बंदिवान आद्रोनिकस व युनिया यांना सलाम द्या. प्रेषितात त्यांचे नाव आहे व माझ्यापूर्वीचे ते ख्रिस्ताचे झाले होते. प्रभूमध्ये माझा प्रिय अपलियात याला सलाम द्या. ख्रिस्तात आमचा जोडीदार कामकरी उर्बान आणि माझा प्रिय ताकू यांना सलाम द्या. ख्रिस्तात स्वीकृत अपिल्लस याला सलाम द्या. अरिस्तोबुलच्या घरातल्यांना सलाम द्या. माझा आप्त हेरोदियोन याला सलाम द्या. नार्किदच्या घराचे जे प्रभूत आहेत त्यांना सलाम द्या. प्रभूमध्ये श्रम करणाऱ्या त्रुफैन्ना व त्रुपासोस यांना सलाम द्या. प्रिय पर्सिस हिला सलाम द्या. प्रभूमध्ये तिने पुष्कळ श्रम केले आहेत. प्रभूमध्ये निवडलेला रुपस व त्याची आई यांनाही सलाम द्या. ती मला आई समान आहे. असंकृत फ्लोगोन हर्मेस पत्रबास आणि हर्मास यांना व त्यांच्याबरोबर राहणाऱ्या बांधवांना सलाम द्या. फिलोगास युलिया निरियस व त्याची बहीण आणि ओलुपास यांना सलाम द्या आणि त्यांच्याबरोबर राहणाऱ्या सर्व पवित्र जनास सलाम द्या. पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम द्या. ख्रिस्ताच्या सर्व मंडळ्या तुम्हा सलाम पाठवत आहेत. आता बंधूंनो मी तुम्हास विनंती करतो की तुम्ही शिकलेल्या शिकवणीविरुद्ध जे फुटी व अडथळे निर्माण करतात त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांना टाळा. कारण असे लोक जो ख्रिस्त आपला प्रभू आहे त्याची सेवा करीत नाहीत पण आपल्या पोटाची सेवा करतात आणि गोड भाषणे प्रशंसा करून भोळ्या मनुष्यांची मने भयकवतात. कारण तुमचे आज्ञापालन सर्वत्र सर्वांना कळले आहे म्हणून मी तुमच्यासाठी आनंद करतो. पण तुम्ही चांगल्याविषयी ज्ञानी व्हावे आणि वाईटाविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा आहे. आणि शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायाखाली लवकरच तुडवील. आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्याबरोबर असो, आमेन. माझा जोडीदार कामकरी तिमित्त आणि माझा आप्त लुकियस, यासोन व सोसिपतेर हे तुम्हा सलाम पाठवतात. हे पत्र ज्याने लिहिले आहे तो तृतीयस तुम्हा प्रभूमध्ये सलाम पाठवत आहे. माझा आणि या सर्व मंडळीचा आश्रयदाता गायस तुम्हा सलाम पाठवत आहे. नगर कारभारी एरास्त व बंधू कुर्त हेही तुम्हा सलाम पाठवतात. आता माझ्या सुवार्तेप्रमाणे व येशू ख्रिस्ताच्या घोषणेप्रमाणे जे रहस्य मागील युगात गुप्त ठेवण्यात आले पण आता प्रगट करण्यात आले आहे व संदेशाच्या शास्त्रलेखावरून सनातन देवाच्या आज्ञेप्रमाणे विश्वासाच्या आज्ञापालनासाठी सर्व राष्ट्रांना कळवले आहे, त्या रहस्याच्या प्रगटीकरणानुसार जो तुम्हा स्थिर करण्यास समर्थ आहे त्या अनन्य ज्ञानी देवाला येशू ख्रिस्ताद्वारे युगानुयुग गौरव असो, आमेन. रोमकरास पत्र याचा दुसरा अध्याय. तेव्हा दुसऱ्याला दोष लावणाऱ्या अरे बंधू, तू कोणीही असलास तरी तुला सबब नाही, कारण तू ज्या गोष्टीत दुसऱ्याला दोष लावतोस त्यामध्ये तू स्वतःला दोषी ठरवतोस, कारण दोष लावणारा तू ही त्याच गोष्टी करतोस. पण आपल्याला माहीत आहे की अशा गोष्टी करणाऱ्याविरुद्ध देवाचा सत्यानुसार न्यायनिवाडा आहे. तर अशा गोष्टी करणाऱ्यांना दोष लावणाऱ्या आणि आपण स्वतः त्याच गोष्टी करणाऱ्या, अरे बंधू तू स्वतः देवाच्या न्यायनिवाड्यातून सुटशील असे म्हणतोस काय? किंवा देवाची दया तुला पश्चातापाकडे घेऊन जात आहे हे न ओळखून तू त्याच्या ममतेच्या क्षमाशीलतेचे आणि सहनशीलतेचे धन तुच्छ मानतोस काय? पण तू आपल्या हटवादीपणाने व आपल्या पश्चातापहीन मनाने आपल्या स्वतःसाठी देवाच्या क्रोधाच्या व यथोचित न्यायाच्या प्रगटीकरणाच्या दिवसासाठी क्रोध साठवून ठेवत आहेस. तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देईल, म्हणजे जे धीराने सत्कर्मे करीत राहून गौरव सन्मान व अक्षयता ही मिळवू पाहतात त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच. परंतु जे तट पाडणारे सत्याला न मानता अनितीला मानतात त्यांना भयानक क्रोध व भयानक कोप, संकट व क्लेश हे येतील. म्हणजे दुष्कृत्य करणारा मनुष्य प्रथम यहुदी आणि मग एहलेनी अशा प्रत्येकाच्या जीवावरती येतील. पण प्रत्येक चांगले करणाऱ्या प्रथम यहुद्याला आणि मग ग्रीकास गौरव शांती व सन्मान ही मिळतील, कारण देवाजवळ पक्षपात नाही. कारण नियमशास्त्राशिवाय असलेल्या जितक्यांनी पाप केले असेल ते नियमशास्त्राशिवाय नाश पावतील, आणि नियमशास्त्राखाली असलेल्या जितक्यांनी पाप केले असेल त्यांचा नियमशास्त्रानुसार न्याय होईल. कारण नियमशास्त्राचे श्रवण करणारे देवापुढे नीतिमान आहेत असे नाही, पण नियमशास्त्राचे आचरण करणारे नीतिमान ठरतील. कारण ज्यांना नियमशास्त्र नाही असे परराष्ट्रीय जेव्हा सभोवता नियमशास्त्रातील गोष्टी करतात तेव्हा त्यांना नियमशास्त्र नाही तर ते स्वतःसाठी नियमशास्त्र होतात. आणि एकमेकातील त्यांचे विचार जेव्हा एकमेकावर आरोप करतात किंवा एकमेकाचे समर्थन करतात आणि त्यांचे विवेकही त्यांच्या जोडीला साक्ष देतात तेव्हा ते त्यांच्या हृदयावर लिहिलेल्या नियमशास्त्राचा परिणाम दाखवतात. देव माझ्या सुवार्तेप्रमाणे जेव्हा मनुष्यांच्या गुप्त गोष्टींचा ख्रिस्त येशूकडून न्याय करील त्या दिवशी हे दिसून येईल. आता जर तू स्वतःला यहुदी म्हणतोस, नियमशास्त्राचा आधार घेतोस आणि देवाचा अभिमान मिरवतोस, तू त्याची इच्छा जाणतोस आणि चांगल्या गोष्टी पसंत करतोस कारण तुला नियमशास्त्रातून शिक्षण मिळाले आहे आणि तुझी खात्री आहे की तूच आंधळ्याचा वाटाडे आहेत, जे अंधारात आहे त्यांचा प्रकाश, अल्पबुद्धी लोकांचे शिक्षक आणि लहान बाळांचा गुरु आहेस, कारण तुझ्याजवळ नियमशास्त्रात ज्ञानाचे व सत्याचे स्वरूप आहे. तर मग जो तू दुसऱ्याला शिकवतोस तो तू स्वतःला शिकवत नाहीस काय? चोरी करू नये असे जो तू घोषणा करतोस तो तू चोरी करतो काय? व्यभिचार करू नये असे जो तू सांगतोस तो तू व्यभिचार करतोस काय? जो तू मूर्तीचा विटाळ मानतोस तो तू देवळे लुटतोस काय? जो तू नियमशास्त्राचा अभिमान मिरवतोस तो तू नियमशास्त्राचे उल्लंघन करून देवाचा अपमान करतोस काय? कारण शास्त्रलेखात लिहिल्याप्रमाणे देवाच्या नावाची परराष्ट्रीय तुझ्यामुळे निंदा होत आहे. कारण जर तू नियमशास्त्राचे आचरण केलेस तर सुंता खरोखर उपयोगी आहे, पण जर तू नियमशास्त्राचे उल्लंघन करतोस तर तुझी सुंता झालेली असूनही ती न झाल्यासारखीच आहे. म्हणून कोणी मनुष्य जर सुंता न झालेला असूनही नियमशास्त्राचे नियम पाळील तर त्याची सुंता न होणे हे सुंता असे गणण्यात येणार नाही काय? आणि देहाने सुंता न झालेला कोणी जर नियमशास्त्राचे पालन करीत असेल तर ज्या तुला शास्त्रलेख व सुंताविधी मिळाले असूनही तू नियमशास्त्राचे उल्लंघन करतोस त्या तुझा तो न्याय करणार नाही काय? कारण बाहेरून यहुदी आहे तो यहुदी किंवा बाहेरून देहात सुंता आहे ती खरोखर सुंता नाही. कारण जो आंतरी यहुदी आहे तो यहुदी होय, आणि जी आध्यात्मिक अनुसरून आहे शास्त्रलेखाला अनुसरून नाही. अशी जी अंतकरणाची सुंता आहे ती सुंता होय, आणि त्याची प्रशंसा मनुष्याकडून नाही परंतु देवाकडून होईल. रोमकरास पत्र याचा 3 अध्याय. मग यहुदी असण्यात फायदा तो काय किंवा सुंताविधीकडून काय लाभ? सर्व बाबतीत पुष्कळच आहे. प्रथम हे की त्यांच्यावर देवाची वचने सोपवली होती, पण काहींनी विश्वास ठेवला नाही. म्हणून काय झाले? त्यांचा अविश्वास देवाचा विश्वासूपणा व्यर्थ करील काय? कधीच नाही. देव खरा व प्रत्येक मनुष्य खोटा ठरो. पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की तुझ्या बोलण्यात तू नीतिमान ठरावेस आणि तुझा न्याय होत असता विजयी व्हावेस. पण आमची अनिती जर देवाचे न्यायीपण स्थापित करते तर आम्ही काय म्हणावे? जो देव आमच्यावर आपला क्रोध आणतो तो अन्याय आहे काय? मी मानवी व्यवहाराप्रमाणे बोलत आहे. कधीच नाही. असे झाले तर देव जगाचा न्याय कसा करेल? कारण जर माझ्या लबाडीने देवाचा खरेपणा अधिक प्रगट होऊन त्याच्या गौरवास कारण झाले तर माझाही पापी म्हणून न्याय का व्हावा आणि आपण चांगले घडावे म्हणून वाईट करूया असे का म्हणू नये? आम्ही असे सांगत असतो अशी आमची निंदा कित्येक लोक करत आहे. अशा लोकांची त्यांना येतानाही शिक्षा आहे. मग काय, आपण यहुदी अधिक चांगले आहोत काय? मुळीच नाही. कारण सगळे यहुदी व ग्रीक पापाखाली आहेत असा आधीच आम्ही त्यांच्यावर आरोप केला आहे. पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की नीतिमान कोणी नाही, एकही नाही. ज्याला समजते असा कोणी नाही, जो झटून देवाचा शोध करतो असा कोणी नाही. ते सगळे भयकले आहेत, ते सगळे निरोपयोगी झाले आहेत. सत्कर्म करणारा कोणी नाही, एकही नाही. त्यांचा घसा एक उघडलेले थडगे आहे. ते आपल्या जीवानी कपट योजतात. त्यांच्या ओटाखाली सर्पाचे विष असते. त्यांचे तोंड शापाने व कडूपणाने भरले आहे. त्यांचे पाय रक्त पाडण्यास उतावळे आहेत. विध्वंस व विपत्ती त्यांच्या मार्गात आहेत. शांतीचा मार्ग त्यांनी ओळखला नाही. त्यांच्या डोळ्यापुढे देवाचे भय नाही. आता आपण हे जाणतो की नियमशास्त्र जे काही सांगते ते नियमशास्त्राधीन असलेल्या सांगते. म्हणजे प्रत्येक तोंड बंद केले जावे आणि सर्व जग देवासमोर अपराधी म्हणून यावे. कारण देवाच्या दृष्टीपुढे नियमशास्त्राच्या कृतीकडून कोणीही मनुष्य नीतिमान ठरणार नाही. कारण नियमशास्त्राकडून पापाचे ज्ञान होते. पण नियमशास्त्राकडून व संदेष्ट्याकडून साक्ष दिली गेल्याप्रमाणे नियमशास्त्राशिवाय देवाचे नीतिमत्व आता प्रगट झाले आहे. पण हे देवाचे नीतिमत्व येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्याद्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वासाठी आहे. कारण तेथे कसलाही फरक नाही. कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले आहेत. देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्याद्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात. त्याच्या रक्ताकडून विश्वासाच्याद्वारे प्रायश्चित होण्यास देवाने त्यास पुढे ठेवले. कारण देवाच्या मागे झालेल्या पापांच्या क्षमेमुळे सहनशीलपणात आणि त्याने आपले नीतिमत्व प्रगट करावे. त्याने या आत्ताच्या काळात आपले नीतिमत्व प्रगट करावे म्हणजे त्याने नीतिमान असावे आणि जो येशूवर विश्वास ठेवतो त्यास नीतिमान ठरवणारा व्हावे. मग आपला अभिमान कुठे आहे? तो बाहेर ठेवला गेला. कोणत्या नियमामुळे? कर्माच्या काय? नाही, पण विश्वासाच्या नियमामुळे. म्हणून नियमशास्त्राच्या कर्मा वाचून मनुष्य विश्वासाने नीतिमान ठरतो हे आपण पाहतो. किंवा देव केवळ यहुद्यांचा देव आहे काय? परराष्ट्रीयांचा नाही काय? हो, परराष्ट्रीयांचाही आहे. जर सुंता झालेल्याच विश्वासाने आणि सुंता न झालेल्याच विश्वासाद्वारे जो नीतिमान ठरविल तो तोच एक देव आहे. तर मग आपण विश्वासाद्वारे नियमशास्त्र व्यर्थ करतो काय? तसे न हो, उलट आपण नियमशास्त्र प्रस्थापित करतो. रोमकरास पत्र 4. तर मग आपला पूर्वज अब्राहम याला दैहिक दृष्ट्या काय मिळाले असे आपण म्हणावे? कारण अब्राहम कर्माने नीतिमान ठरला असता तर त्यास अभिमान मिळवण्यास कारण होते, पण देवापुढे नाही. कारण शास्त्रलेख काय म्हणतो? अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याच्या बाजूकडे नीतिमत्व म्हणून गणले गेले. आता जो कोणी काम करतो त्याचे वेतन कृपा म्हणून गणले जात नाही, पण देणे म्हणून गणले जाते. पण जो काही करीत नाही पण जो धर्माचरण न करणाऱ्यास नीतिमान ठरवतो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा विश्वास त्याच्या बाजूकडे नीतिमत्व म्हणून गणला जातो. देव ज्याच्या बाजूकडे कर्माशिवाय नीतिमत्व गणतो अशा मनुष्याचा आशीर्वाद दावीद देखील वर्णन करतो. तो असे म्हणतो की ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे, ज्यांची पापे झाकली गेली आहेत ते धन्य होत. ज्याच्या हिशेबी परमेश्वर पाप गणित नाही तो मनुष्य धन्य होय. मग हा आशीर्वाद सुंता झालेल्या करता आहे की सुंता न झालेल्या करताही आहे? कारण आपण असे मानतो की विश्वास हा अब्रामाकडे नीतिमत्व असा गणण्यात आला होता. मग तो कसा गणला गेला? त्याची सुंता झाल्यानंतर किंवा सुंता होण्या अगोदर? सुंता झाल्यानंतर नाही, पण सुंता होण्या अगोदर. आणि तो सुंता न झालेला होता तेव्हा विश्वासाने त्यास मिळालेल्या नीतिमत्वाचा शिक्का म्हणून त्या सुंता ही खून मिळाली. म्हणजे जे कोणी विश्वास ठेवतात ते सुंता न झालेले असले तरी त्याने त्या सर्वांचा पिता व्हावे, म्हणजे त्यांच्याही बाजूकडे नीतिमत्व गणले जावे. आणि जे सुंता झालेले आहेत ते केवळ सुंता झालेले आहेत एवढ्यावरून नाही, पण आपला पिता अब्राम हा सुंता न झालेला होता तेव्हा त्याच्यात असलेल्या त्याच्या विश्वासास अनुसरून जे चालतात त्यांचाही त्याने पिता व्हावे. कारण तू जगाचा वारिस होशील हे वचन अब्रामाला किंवा त्याच्या संतानाला नियमशास्त्राच्या द्वारे नव्हते, पण विश्वासाच्या नीतिमत्वाच्या द्वारे होते. कारण नियमशास्त्रामुळे जे आहेत ते वारी झाले तर विश्वास निरर्थक आणि वचन निरोपी केले गेले. कारण नियमशास्त्र क्रोधाला कारण होते, पण जेथे नियमशास्त्र नाही तेथे उल्लंघन नाही. आणि म्हणून हे वचन विश्वासाद्वारे म्हणजे कृपेने दिलेले आहे ते ह्यासाठी की नियमशास्त्रामुळे जे आहेत त्यांनाच ते असावे असे नाही, पण अब्रामाच्या विश्वासामुळे जे आहेत त्यांनाही, म्हणजे सर्व संतानाला ते खात्रीने असावे. तो आपल्या सर्वांचा पिता आहे, कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता केले आहे. ज्याच्यावर त्याने विश्वास ठेवला, जो मरण पावलेल्यांना जीवन करतो आणि अस्तित्वात नसलेल्यांना ते असल्याप्रमाणे बोलवतो, त्या देवाच्या दृष्टीपुढे तो असा आहे. तसे तुझे संतान होईल या वचनाप्रमाणे त्याने अनेक राष्ट्राचा पिता व्हावे अशी आशा नसता त्याने आशेने विश्वास ठेवला. आणि विश्वासात दुर्बल नसल्यामुळे तो सुमारे 100 वर्षाचा असता त्याने आपल्या निर्जीव शरीराकडे व सारेच्या उदराच्या वांजपणाकडे लक्ष दिले नाही. त्याने देवाच्या वचनाविषयी अविश्वासाने संशय धरला नाही. तो विश्वासात स्थिर असल्यामुळे देवाला गौरव देत होता आणि त्याची पूर्ण खात्री झाली की देव आपले अभिवचन पूर्ण करण्यासही तो समर्थ आहे. आणि म्हणून ते त्याच्या बाजूकडे नीतिमत्व म्हणून गणले गेले. आता ते त्याच्या हिशेबी गणले गेले. हे केवळ त्याच्याकरता लिहिले गेले नाही, पण आपला प्रभू येशू ख्रिस्त याला ज्याने मरण पावलेल्यातून उठवले त्याच्यावर आपण विश्वास ठेवला तर तो ते आपल्या हिशेबी गणले जाणार नाही. तो प्रभू येशू आपल्या अपराधासाठी धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो जीवन करण्यात आला आहे. रोमकरासपत्र याचा 5वा अध्याय. आता आपण विश्वासाने नीतिमान ठरवले गेलो आहोत म्हणून आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे देवाबरोबर शांती आहे. आपण उभे आहोत त्या कृपेतही त्याच्याद्वारे विश्वासाने आपल्याला प्रवेश मिळाला आहे व आपण देवाच्या गौरवाच्या आशेत अभिमान मिरवतो. आणि इतकेच नाही तर आपण संकटातही अभिमान मिरवतो, कारण आपण जाणतो की संकट धीर उत्पन्न करते आणि धीर प्रचिती व प्रचिती आशा उत्पन्न करते आणि आशा लज्जित करीत नाही, कारण आपल्या अंतकरणात आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्याद्वारे देवाची प्रीती ओतली जात आहे. कारण आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त यथाकाळी अभक्तासाठी मरण पावला. कारण एखाद्या नीतिमान मनुष्यासाठी क्वचित कोणी मनुष्य मरेल, कारण एखाद्या चांगल्या मनुष्यासाठी कदाचित कोणी मरण्याचे धाडस करेल, पण आपण पापी असताना ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला ह्यात देव त्याची आपल्यावरील प्रीती प्रस्थापित करतो. मग आता आपण त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवले गेलो आहोत, तर त्याहून अधिक हे आहे की त्याच्याद्वारे आपण देवाच्या क्रोधापासून तारले जाऊ. कारण आपण वैरी होतो तेव्हा जर आपला देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मरणाने समेट केला गेला, तर त्याहून अधिक हे आहे की आपला समेट केला गेल्यामुळे त्याच्या जीवनाने आपण निश्चित तारले जाऊ. इतकेच नाही, पण आता ज्याच्याद्वारे आपण समेट स्वीकारला आहे तो आपला प्रभू येशू ख्रिस्त, याच्याद्वारे आपण देवाच्या ठाई अभिमान मिरवतो. म्हणून एका मनुष्याद्वारे जगात पाप आले व पापाद्वारे मरण आले, आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व मनुष्यावर मरण आले. कारण नियमशास्त्रापूर्वी जगात पाप होते, पण नियमशास्त्र नसते वेळी पाप हिशोबात येत नाही. तरी मरणाने आदामापासून मोशेपर्यंत राज्य केले. आदामाच्या उल्लंघनाच्या रूपाप्रमाणे ज्यांनी पाप केले नव्हते त्यांच्यावरही राज्य केले, आणि तो तर जो पुढे येणार होता त्याचा नमुना होता. पण अपराधाची गोष्ट आहे तशी कृपादानाची नाही. कारण एकाच्या अपराधामुळे जर पुष्कळ मरण पावले, तर त्याहून अधिक हे आहे की देवाची कृपा येशू ख्रिस्त या एका मनुष्याच्या कृपेची देणगी पुष्कळासाठी विपुल झाली. आणि पाप करणाऱ्या एकामुळे जसा परिणाम झाला तशी देणगीची गोष्ट नाही. कारण एका अपराधामुळे दंडाज्ञेसाठी न्याय आला, पण अनेक अपराधामुळे निर्दोष करण्यासाठी कृपादान आले. कारण मरणाने एका अपराधामुळे एकाच्याद्वारे राज्य केले, तर त्याहून अधिक हे आहे की जे कृपेची व नीतिमत्वाच्या देणगीची विपुलता स्वीकारतात ते त्या एकाच्या म्हणजे येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील. म्हणून जसे एकाच अपराधामुळे सर्व मनुष्यांना दंडाज्ञा ठरवण्यास कारण झाले, तसे एकाच निर्दोषीकरणामुळे सर्व मनुष्यांना जीवनासाठी नीतिमान ठरवण्यास कारण झाले. कारण जसे एकाच्या आज्ञाभंगामुळे अनेक जण पापी ठरवले गेले, तसे एकाच्या आज्ञापालनामुळे अनेक जण नीतिमान ठरवले जातील. शिवाय अपराध वाढावा म्हणून नियमशास्त्र आत आले, पण जेथे पाप वाढले तेथे कृपा अधिक विपुल झाली. म्हणजे जसे पापाने मरणाच्या योगे राज्य चालवले, तसे कृपेने नीतिमत्वाच्या योगे प्राप्त होणाऱ्या सार्वकालिक जीवनासाठी आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे राज्य चालवावे. रोमकरासपत्र याचा 6वा अध्याय. तर आता आपण काय म्हणावे? कृपा अधिक व्हावी म्हणून आपण पापात राहावे काय? कधीच नाही. आपण जे पापाला मरण पावलो आहोत ते त्यामध्ये यापुढे कसे राहणार? किंवा आपण जितक्याने ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला हे आपण त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला हे तुम्ही जाणत नाही काय? म्हणून आपण त्याच्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो, की जसा ख्रिस्त पित्याच्या गौरवामुळे मरण पावलेल्यामधून उठवला गेला तसेच आपणही जीवनाच्या नवेपणात चालले पाहिजे. कारण जर त्याच्या मरणाच्या रूपात आपण त्याच्याशी जोडलेले आहोत, तर त्याच्या पुन्हा उठण्याच्या रूपात आपण त्याच्याशी जोडलेले होऊ. आपण जाणतो की आपल्यामधील जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळला गेला आहे, म्हणजे पापाचे शरीर नष्ट होऊन आपण पुढे पापाचे दास्य करू नये. कारण जो मरण पावला आहे तो पापापासून मुक्त होऊन न्यायी ठरवलेला आहे. पण आपण जर ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असलो तर आपण त्याच्याबरोबर जिवंती राहू असा आपण विश्वास ठेवतो. कारण आपण हे जाणतो की मरण पावलेल्यामधून उठलेला ख्रिस्त पुन्हा मरणार नाही. त्याच्यावर मरणाची सत्ता अजिबात राहिली नाही, कारण तो मरण पावला, तो पापासाठी एकदाच मरण पावला. पण जिवंत आहे तो देवासाठी जिवंत आहे. तसेच आपण ख्रिस्त येशूमध्ये खरोखर पापाला मरण पावलेले पण देवाला जिवंत आहोत असे तुम्ही स्वतःला माना. म्हणून तुम्ही आपल्या मरणाधीन शरीरात त्याच्या वासनांच्या अधीन होण्यास पापाला राज्य चालवू देऊ नका, आणि तुम्ही आपले अवयव अनितीचे साधने म्हणून पापाला समर्पण करू नका. पण तुम्ही आपल्या स्वतःला मरण पावलेल्यातून जीवन झालेले असे देवाला समर्पण करा, आणि आपले स्वतःचे अवयव नीतिमत्वाची साधने म्हणून तुम्ही देवाला समर्पण करा. तुमच्यावर पापाची सत्ता चालणार नाही, कारण तुम्ही नियमशास्त्राधीन नाही पण कृपेखाली आणले गेला आहात. मग आपण नियमशास्त्राखाली नसून कृपेखाली आणले गेलो आहोत, म्हणून आपण पाप करावे काय? कधीच नाही. तुम्ही ज्याला आपल्या स्वतःला दास म्हणून आज्ञा पाळण्यास समर्पण करता, तुम्ही ज्याच्या आज्ञा पाळता त्याचे तुम्ही दास आहात. ते मरणासाठी पापाचे किंवा नीतिमत्वासाठी आज्ञापालनाचे हे तुम्ही जाणत नाही काय? पण देवाला धन्यवाद, कारण तुम्ही पापाचे दास असतानाही तुम्ही ज्या शिक्षणाच्या शिस्तीखाली ठेवला गेला त्याच्या तुम्ही मनापासून आज्ञा पाळल्या आणि पापापासून मुक्त केले जाऊन नीतिमत्वाचे दास झाला. मी तुमच्या देहाच्या अशक्तपणामुळे मनुष्याच्या व्यवहारात अनुसरून बोलतो, कारण जसे तुमचे अवयव अमंगळपणाला व अनाचाराला अनाचारासाठी दास होण्यास समर्पित केलेत, तसेच आता तुमचे अवयव नीतिमत्वाला पवित्र करण्यासाठी दास होण्यास समर्पण करा. कारण तुम्ही पापाचे दास होता तेव्हा तुम्ही नीतिमत्वाच्या बाबतीत स्वतंत्र होता. आता तुम्हाला ज्यांची लाज वाटते त्या गोष्टीपासून तेव्हा तुम्हास काय फळ मिळत होते? कारण त्या गोष्टींचा शेवट मरण आहे. पण आता तुम्ही पापापासून मुक्त केले जाऊन देवाचे दास झाल्या असल्यामुळे आता तुम्हास पवित्रकरण हे फळ आहे आणि शेवटी सार्वकालिक जीवन आहे. कारण पापाचे वेतन मरण आहे, पण आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे सार्वकालिक जीवन हे देवाचे कृपादान आहे. रोमकरास पत्र अध्याय 7. बंधूनो, नियमशास्त्राची माहिती असणाऱ्याशी मी बोलत आहे. मनुष्य जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याच्यावर नियमशास्त्राची सत्ता आहे हे तुम्ही जाणत नाही काय? कारण ज्या स्त्रीला पती आहे ती पती जिवंत आहे तोपर्यंत त्यास नियमशास्त्राने बांधलेली असते. पण तिचा पती मरण पावला तर पतीच्या नियमातून ती मुक्त होते. म्हणून पती जिवंत असताना जर ती दुसऱ्या पुरुषाची झाली तर तिला व्यभिचारणी हे नाव मिळेल. पण तिचा पती मरण पावला तर ती त्या नियमातून मुक्त होते. मग ती दुसऱ्या पुरुषाची झाली तरी ती व्यभिचारणी होत नाही. आणि म्हणून माझ्या बंधूंनो, तुम्ही पण ख्रिस्ताच्या शरीराद्वारे नियमशास्त्राला मरण पावलेले झाला आहात. म्हणजे तुम्ही दुसऱ्याचे जो मरण पावलेल्यातून उठवला गेला त्याचे व्हावे, म्हणजे आपण देवाला फळ द्यावे. कारण आपण देहाधीन असताना नियमशास्त्रामुळे उद्भवलेल्या आपल्या पापांच्या भावना आपल्या अवयवात मरणाला फळ देण्यास कार्य करीत होत्या. पण आपण ज्याच्या बंधनात होतो त्यास आपण मरण पावलो असल्यामुळे आपण आता नियमशास्त्रापासून मुक्त झालो आहोत. ते यासाठी की आपण आत्म्याच्या नवेपणाने सेवा करावी, शास्त्रलेखाच्या जुनेपणाने नाही. मग काय म्हणावे? नियमशास्त्र पाप आहे काय? कधीच नाही. पण मला नियमशास्त्राशिवाय पाप समजले नसते, कारण लोभ धरू नको असे नियमशास्त्राने सांगितल्याशिवाय मला लोभ कळला नसता. पण पापाने आज्ञेची संधी घेऊन माझ्यात सर्व प्रकारचा लोभ उत्पन्न केला, कारण नियमशास्त्राशिवाय पाप निर्जीव होते. कारण मी एकदा नियमशास्त्राशिवाय जगत होतो, पण जेव्हा आज्ञा आली तेव्हा पाप सजीव झाले व मी मरण पावलो. आणि जीवनासाठी दिलेली आज्ञा मरणाला कारण झाली हे मला दिसले. पण पापाने आज्ञेची संधी घेतली आणि मला फसवले व तिच्या योगे ठार मारले. म्हणून नियमशास्त्र पवित्र आहे, तशीच आज्ञा पवित्र, न्याय आणि चांगली आहे. मग जी चांगली आहे ती मला मरण झाली काय? तसे न हो, पण जी चांगली आहे तिच्या योगे पाप हे पाप असे प्रगट व्हावे म्हणून माझ्यात ती मरण हा परिणाम घडवते. म्हणजे पाप हे आज्ञेमुळे पराकोटीचे पापिष्ट झाले. कारण आपण हे जाणतो की नियमशास्त्र हे आत्मिक आहे, पण मी देहिक आहे, पापाला विकलेला आहे. कारण मी काय करीत आहे ते मला कळत नाही. कारण मी ज्याची इच्छा करतो ते मी करत नाही, पण मी ज्याचा द्वेष करतो ते मी करतो. मग मी जे इच्छित नाही ते जर मी करतो तर नियमशास्त्र चांगले आहे हे मी कबूल करतो. मग आता मी ते करीत नसून माझ्यात राहणारे पाप ते करते, कारण मी जाणतो की म्हणजे माझ्या देहात काहीच चांगले वसत नाही. कारण इच्छा करणे माझ्याजवळ आहे पण चांगले करीत राहणे नाही. कारण मी जे चांगले करण्याची इच्छा करतो ते मी करीत नाही, पण मी ज्याची इच्छा करीत नाही ते वाईट मी करतो. मग आता मी जे इच्छित नाही ते जर मी करतो तर मी ते करीत नसून माझ्यात राहणारे पाप ते करते. मग मी चांगले करू इच्छित असता वाईट माझ्याजवळ हाताशी असते हा नियम आढळतो. कारण मी माझ्या अंतरमी देवाच्या नियमाने आनंदित होतो, पण मला माझ्या अवयवात दुसरा एक असा नियम दिसतो. तो माझ्या मनातील नियमाशी लढून मला माझ्या अवयवात असलेल्या पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो. मी किती कष्टी मनुष्य, मला या मरणाच्या शरीरात कोण सोडविल? मी आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे देवाचे उपकार मानतो. म्हणजे मग मी स्वतः मनाने देवाच्या नियमाचे दास्य करतो, पण देहाने पापाच्या नियमाचे दास्य करतो. रोमकरासपत्र याचा 8वा अध्याय. म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असणाऱ्यांना दंडाज्ञा नाही, ते देहाप्रमाणे नाही तर आत्म्याप्रमाणे चालतात. कारण ख्रिस्त येशूतील जीवनाच्या पवित्र आत्म्याच्या नियमाने मला पापाच्या व मरणाच्या नियमातून मुक्त केले. कारण देहामुळे नियमशास्त्र दुर्बल झाल्याने त्यास जे अशक्य झाले त्यासाठी देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापासाठी पापमय देहाचे रूप देऊन पाठवले व पापाला देहात दंडाज्ञा ठरवली. म्हणजे आपण जे देहाला अनुसरण नाही पण आत्म्याला अनुसरून चालणारे आहोत त्या आपल्यात नियमशास्त्राची आज्ञा पूर्ण व्हावी. कारण देहाला अनुसरून चालणारे देही गोष्टीवर मन ठेवतात, पण आत्म्याला अनुसरून चालणारे आत्मिक गोष्टीवर मन ठेवतात. देह स्वभावाचे चिंतन हे मरण आहे, पण आत्मिक मनाचे होणे म्हणजे जीवन व शांती. कारण देह स्वभावाचे चिंतन हे देवाशी वैर आहे, कारण ते देवाच्या नियमाला अंकित होत नाही आणि त्यास खरोखर होता येत नाही. म्हणून जे देहाचे आहेत ते देवाला संतोष होऊ शकत नाहीत. पण तुमच्यात जर देवाचा आत्मा वास करतो तर तुम्ही देहाचे नाही पण आत्म्याचे आहात. कारण ख्रिस्ताचा आत्मा जर कोणात नसेल तर तो त्याचा नाही. पण जर तुमच्यात ख्रिस्त आहे तर शरीर पापामुळे मरण पावलेले आहे, पण नीतिमत्वामुळे आत्मा जीवन आहे. पण ज्याने येशूला मरण पावलेतून उठवले त्याचा आत्मा जर तुमच्यात वास करतो तर ज्याने ख्रिस्त येशूला मरण पावलेल्यातून उठवले तो तुमच्यात राहणाऱ्या आपल्या आत्म्याच्याद्वारे तुमचीही मरणाधीन शरीरे जिवंत करील. म्हणून बंधूनो, आपण देहनेकरी आहोत पण देहानुसार जगण्यास देहाचे नाही. कारण तुम्ही जर देहानुसार जगाल तर तुम्ही मराल, पण तुम्ही आत्म्याच्या योग्य शरीराची कृती मारून टाकल्या तर तुम्ही जिवंत राहाल. कारण देवाचा आत्मा जितक्यांना चालवतो तो देवाचे पुत्र आहेत. कारण तुम्हास पुन्हा भय धरण्यास दासपणाचा आत्मा मिळाला नाही, पण आपण ज्या योगे आब्बा पित्या अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हास मिळाला आहे. तो पवित्र आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची लेकरे आहोत, आणि जर मुले तर वारिस, देवाचे वारिस, ख्रिस्ताबरोबर जोडीचे वारिस आहोत. म्हणून म्हणजे त्याच्याबरोबर आपले गौरवही व्हावे, म्हणून त्याच्याबरोबर आपण दुःख तर सोसले वारिस आहोत. कारण मी मानतो की या चालू काळातील दुःखे ही आपल्यासाठी जे गौरव प्रकट होईल त्याच्यापुढे काही किमतीची नाहीत. कारण सृष्टीची उत्कट अपेक्षा देवाच्या पुत्राच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा करीत आहे. कारण सृष्टी व्यर्थतेच्या अधीन राहिली ती स्वच्छेने नाही, पण ज्याने तिला आशेने अधीन ठेवले त्याच्यामुळे राहिली. कारण सृष्टी देखील नाशाच्या दाश्यातून मुक्त केली जाऊन देवाच्या मुलांच्या गौरवी स्वातंत्र्यात आणली जाईल. कारण आपण जाणतो की सर्व सृष्टी आतापर्यंत कणत व यातना शोषित आहे. आणि केवळ इतकेच नाही, पण ज्यांना आत्म्याचे प्रथम फळ मिळाले आहे असे जे आपण ते आपणही स्वतः दत्तक घेतले जाण्याची म्हणजे आपले शरीर मुक्त केले जाण्याची प्रतीक्षा करीत असता अंतरमी कणत आहोत. कारण आपण आशेने तारले गेलो आहो, पण दिसणारी आशा नाही. कारण जी गोष्ट दिसत आहे तिची कोणी आशा करतो का? पण जी गोष्ट आपल्याला दिसत नाही तिची आपण आशा केली तर आपण धीराने प्रतीक्षा करतो. त्याचप्रमाणे आपल्या अशक्तपणात पवित्र आत्माही आपल्याला सहाय्य करतो. कारण आपण प्रार्थना केली पाहिजे तशी कशासाठी करावी हे आपण जाणत नाही, पण ज्यांचा उच्चार करता येत नाही अशा कणन्यांनी आत्मा स्वतः आपल्यासाठी मध्यस्थी करतो. आणि जो अंतकरणे शोधून पाहतो तो पवित्र आत्म्याचे मन जाणतो, कारण तो पवित्र जनासाठी देवाच्या इच्छेस येईल अशी मध्यस्थी करतो. कारण आपण हे जाणतो की जे देवावर प्रीती करतात, जे त्याच्या योजनेप्रमाणे बोलवलेले आहेत, त्यांच्यासाठी सर्व गोष्टी मिळून त्यांच्या चांगल्यासाठी सहकार्य करतात. कारण त्यास ज्याच्याविषयी पूर्वज्ञान होते ते आपल्या पुत्राच्या प्रतिरूपात प्रगट व्हावेत म्हणून त्याने त्यांना पूर्वनियोजित केले. म्हणजे त्याने अनेक बंधूमध्ये ज्येष्ठ व्हावे, आणि त्याने ज्यांना पूर्वनियोजित केले त्यांना त्याने पाचारणी केले, आणि त्याने ज्यांना पाचारण केले त्यांना त्याने नीतिमान ठरवले, आणि त्याने ज्यांना नीतिमान ठरवले त्यांचे त्याने गौरवही केले. मग या गोष्टीविषयी आपण काय म्हणावे? जर देव आपल्या बाजूला आहे तर मग आपल्या विरुद्ध कोण? आणि ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्राला राखले नाही पण आपल्या सर्वासाठी त्यास दिले तो आपल्याला त्याच्याबरोबर सर्व गोष्टी का देणार नाही? देवाच्या निवडलेल्यावर दोषारोप कोण आणेल? देव नीतिमान ठरवणारा आहे, दंडाज्ञ ठरवणारा कोण आहे? जो ख्रिस्त येशू मरण पावला, हो जो मरण पावलेल्यातून उठवला गेला व देवाच्या उजवीकडे बसला आहे, तो तर आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून कोण आपल्याला वेगळे करेल? संकट किंवा दुःख, पाठलाग, भूक किंवा नग्नता, आपत्ती किंवा तलवार करील काय? कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की तुझ्याकरता आम्ही दिवसभर मारले जात आहोत, आम्ही वधाच्या मेंढराप्रमाणे गणलेले आहोत. पण ज्याने आपल्यावर प्रीती केली त्याच्याद्वारे या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो. कारण माझी खात्री आहे की मरण किंवा जीवन, देवदूत किंवा सत्ता, आताच्या गोष्टी किंवा येणाऱ्या गोष्टी किंवा बले किंवा उंची किंवा खोली किंवा दुसरी कोणतीही निर्मिती आपला प्रभू ख्रिस्त येशू याच्या ठाई असलेल्या देवाच्या प्रीतीपासून आपल्याला वेगळे करू शकणार नाही. रोमकरासपत्र याचा 9वा अध्याय. मी ख्रिस्तात खरे सांगतो, मी खोटे बोलत नाही आणि माझा विवेकी पवित्र आत्म्या साक्ष देत आहे की मला मोठे दुःख होत आहे आणि माझ्या अंतकरणात सतत राहणारी यातना आहे. कारण दैहिकदृष्ट्या जे माझे नातेवाईक आहेत त्या माझ्या बांधवाकरता मी स्वतः ख्रिस्ताकडून शापित व्हावे असे मी इच्छिन. ते इस्रायली आहेत, त्यांच्यासाठी दत्तकपण, गौरव, करार, नियमशास्त्र, उपासना आणि वचने आहेत. पूर्वज त्यांचे आहेत, त्यांच्यापासून दैहिकदृष्ट्या ख्रिस्त आला, तो सर्वावर असलेला देव युगानुयुग धन्यवाद देत असो, आमेन. पण देवाचे वचन जणू व्यर्थ झाले असे नाही, कारण जे इस्रायलातले आहेत ते सर्वच इस्रायली नाहीत आणि ते अब्रामाचे संतान आहेत ते म्हणून सर्व मुले आहेत असे नाही, तर इसाकालाच तुझे संतान म्हणले जाईल असे वचन आहे. म्हणजे देहाची मुले ही देवाची मुले नाहीत, पण वचनाची मुले ही संतान म्हणून गणलेली आहेत. कारण वचनाचा शब्द असा आहे की मी या ऋतूप्रमाणे येईन आणि सारेला मुलगा असेल. आणि इतकेच नाही, पण ज्या एकापासून म्हणजे आपला पूर्वज इसाक याच्यापासून रिबेका गरोदर असतेवेळी आणि मुलांचा जन्म झाला नसल्यामुळे काही चांगले किंवा वाईट कोणी केले नसताना निवडीप्रमाणे देवाची योजना कायम राहावी म्हणून कृतीप्रमाणे नाही पण बोलवणाऱ्याच्या इच्छेप्रमाणे तिला सांगण्यात आले होते की मोठा धाकट्याची सेवा करील. कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की याकोबावर मी प्रीती केली पण यसावाचा द्वेष केला. मग आपण काय म्हणावे? देवाजवळ अनिती आहे काय? तसे न हो. कारण तो मोशेला म्हणतो, मी ज्याच्यावर दया करतो त्याच्यावर दया करीन आणि मी ज्याच्यावर उपकार करतो त्याच्यावर उपकार करीन. तर मग जो इच्छा धरतो त्याच्यामुळे नाही किंवा जो धावतो त्याच्यामुळे नाही, पण जो देव दया करतो त्याच्यामुळे हे आहे. म्हणून शास्त्रलेख फारोला म्हणतो, मी तुला ह्यासाठी मोठे केले आहे की तुझ्याद्वारे मी माझे सामर्थ्य प्रकट करावे आणि सर्व पृथ्वीवर माझे नाव गाजवले जावे. म्हणजे परमेश्वराची इच्छा असेल त्याच्यावर तो दया करतो आणि त्याची इच्छा असेल त्यास तो कठीण करतो. तू ह्यावर म्हणशील की तो तरीही दोष का लावतो? त्याच्या योजनेला कोणी विरोध केला आहे? पण उलट, अरे बंधू, तू जो देवाला उलटून बोलतोस तो तू कोण आहेस? तू मला असे का केलेस? अशी कोणती वस्तू करणाऱ्याला म्हणू शकेल? कुंभाराने एकाच गोळ्यामधून एक पात्र मानासाठी तर दुसरे अपमानासाठी करायला मातीवर अधिकार नाही काय? मग आपण आपला क्रोध व्यक्त करावा आणि आपले सामर्थ्य प्रकट करावे असे जरी देव इच्छित असला तरी त्याने जर नाशासाठी तयार केलेल्या क्रोधाच्या पात्रांना मोठ्या सहनशीलतेने वागवले आणि गौरवासाठी आधी योजलेल्या दयेच्या पात्रावर आपल्या गौरवाचे धन प्रकट करावे म्हणून त्याने असे केले तर काय? त्याने ज्यांना केवळ यहुद्यामधून नाही पण परराष्ट्रीयमधूनही बोलवले आहे ते आपण ती दयेची पात्रे आहोत. कारण तो होशियाच्या ग्रंथात असेही म्हणतो की जे माझी प्रजा नव्हते त्यांना मी माझी प्रजा म्हणेन आणि जी माझी आवडती नव्हती तिला मी माझी आवडती म्हणेन. आणि असे होईल की त्यांना ज्या ठिकाणी तुम्ही माझी प्रजा नाही असे म्हणले होते तेथे त्यांना जिवंत देवाचे पुत्र म्हणले जाईल. यशया देखील इस्रायलाविषयी ओरडून म्हणतो की इस्रायलाच्या पुत्राची संख्या जरी समुद्राच्या वाळूसारख्या झाली तरी एक अवशेष वाचवला जाईल. कारण सर्व संपून थांबवल्याप्रमाणे प्रभू पृथ्वीवर आपले वचन पूर्ण करेल. आणि यशयाने पूर्वी सांगितल्याप्रमाणे सैन्याच्या प्रभूने जर आपल्यासाठी बीज ठेवले नसते तर आम्ही सदोमासारखे असतो आणि गमोरासारखे झालो असतो. मग आपण काय म्हणावे? तर जे परराष्ट्रीय नीतिमत्वाच्या मागे लागले नाहीत त्यांनी नीतिमत्व मिळवले आहे, म्हणजे विश्वासाने मिळणारे नीतिमत्व मिळवले आहे. पण जे इस्रायल नीतिमत्वाच्या नियमाच्या मागे लागले ते त्या नियमापर्यंत पोचले नाहीत. आणि का? कारण ते विश्वासाने नाही पण कृतीने त्याच्या मागे लागले. कारण ते अडखळण्याच्या दगडावर अडखळले. कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की बघा, मी शिवनात एक अडखळण्याचा दगड, एक अडथळ्याचा खडक ठेवतो आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही.